श्री दासबोध, दशक आठवा, मायोद्भव, समास चौथा, सूक्ष्म पंचभूते निरूपण।
श्री राम मागील आशंकेचे मूळ, आता होईल प्रांजळ। वृत्ती करावी निवळ, निमिष एक ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली। मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुण क्षोभिणी। पुढे तिज पासाव कोण, सत्वर जतमो गुण। तमो गुणा पासून निर्माण झाली पंचभूते। ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली। एवं तमो गुणापासून झाली पंचमहाभूते। मूळ माया गुणा परती, तेथे भूते कैची होती। ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा। आणिक येके येके भूती, पंचभूते असती। तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू। सूक्ष्म दृष्टीचे कौतुक, मूळ माया पंचभूतिक। श्रोती विमळ विवेक केला पाहिजे। आधी भूते ती जाणावी, रूपे कैसी ओळखावी। मग ते शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी। ओळखी नाही अंतरी, ते ओळखावी कोणे परी। म्हणून भूतांची ओळखी चतुरी, नावेक परिसावी। जे जे जड आणि कठीण, ते ते पृथ्वीचे लक्षण। मृद आणि बोले पण, तितुके आप। जे जे उष्ण आणि सतेज, ते ते जाणावे पैतेज। आता वायो ही सहज निरूपी जेल। चैतन्य आणि चंचल, तो हा वायोची केवळ। शून्य आकाश निश्चळ, आकाश जाणावे। ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते। आता एकी पाच भूते सावध ऐका। जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊन ऐका सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी येथे धारणा धरावी श्रोते जनी आकाश म्हणजे अवकाश शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी आकाश स्वये आहे मृद तेची आप स्वतसिद्ध आता तेज तेही विशद करून दाऊ अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायो सावकाश साकल्य सांगो वायु आकाशा नाही भेद आकाशायतुका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायो आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत वायो मध्ये पंचभूते तेही ऐका एक चित्ते बोली जेते ते समस्ते येथान्वये हळू फूल तरी जड हळू वारा तरी निबिड वायो लागता कडाड मोडती झाडे तोले विण झाड मोडे ऐसे हे कहीच न घडे तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश येथे श्रोते आशंका घेती तेथे कैची झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठिण रूप आहे वन्ही स्फुलिंग लहान काही तरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे मृदपण तेची आप भास तेजाचे स्वरूप वायो तेथे चंचल रूप सहजची आहे सकळा समिळोन आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायुमध्ये निरोपिले आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेजी ऐसी ओळखण पृथ्वीची भासला भास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वत सिद्ध सांगणीची न लगे तेजी वायो तो चंचल तेजी आकाश निश्चल तेजी पंचभूते सकल निरोपिले आता आपाचे लक्षण आप तेची जे मृदपण मृदपण ते कठिन तेची पृथ्वी आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायो स्तब्धपणे दिसे मृदत्वांगी आकाशन लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूतांची नावे सूक्ष्मनिरूपिले आता पृथ्वीचे लक्षण कठिन पृथ्वी आपण कठिनत्वी मृदपण तेची आप कठिनत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठिनत्वी निरोधांश तोची वायो आकाश सकळास व्यापक हा तो प्रगटची विवेक आकाशीच काही एक भास भासे आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होयेना तिळ मात्र असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत तेही निरूपिले परी हे आहाच पाहताना तुडे बळेची पोटी संदेह पडे भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता सूक्ष्म वायो शोधो जाता पंचभूते दिसती एवं पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाण माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेहि पंचभूतिका भूते गुण मेळविजे त्यासी अष्टधा बोलिजे पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृति शोधून पाहिल्या वीण संदेह धरणे मूर्खपण याची पाहावी वोळखण सूक्ष्मदृष्टी गुणापासुनी भूते पावली पष्टदशे ते जडत्वा येऊन समस्ते तत्वे जाली पुढे तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे तेजना प्रगटची आहे हा भूत कर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी या ब्रह्मांडा पैली कडील गोष्टी जै जाली नभती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी वोळखावी सप्तकंचुक प्रचंड जाले नवते ब्रह्मांड माये अविद्येचे बंड ऐलीकडे ब्रह्मा विष्णु महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरु सप्तसागर ऐलीकडे नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे चौदा भुवने ऐलीकडे शेष कूर्म सप्त पाताळ एकविस स्वर्गे अष्ट दिग्पाळ तेतीस कोटी देव सकळ ऐलीकडे बारा आदित्य अकरा रुद्र नवनाग सप्त ऋषेश्वर नाना देवांचे अवतार ऐलीकडे मेघमनु चक्रवती नाना जीवांची उत्पत्ती आता सो सांगो किती विस्तार हा सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागाने रोपिली सकळ पंचभूतिक सूक्ष्म भूते जे बोलिली तेची पुढे जडत्वाली ते सकळ ही बोलिली पुढील समासी पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे वोळखी कारणे अत्यादरे श्रुती श्रवण करावी पंचभूतिक ब्रह्म गोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तुच पाविजे महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणूनिया म्हणून दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता एवं पंचभूतांचे दृश्य सृष्टी रचली सावकास श्रोती करून अवकाश श्रवण करावे
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा